आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये 7,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन. गदारोळामुळे आजही राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष चर्चा सुरू. महाराष्ट्र राज्याला देशातील 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेत्री काजोल यांच्या उपस्थितीत उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. प्रयागराजच्या भूमीवर एक इतिहास रचला जात असून महाकुंभ मेळ्याच्या आयोजनामुळे देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर 7,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारत हा तीर्थक्षेत्रांचा आणि पवित्र नद्यांचा देश आहे. या नद्यांचं महात्म्य, त्यांचा संगम म्हणजे प्रयाग. प्रयागराजाचं वर्णन वेदांमध्ये केलं. पावलोपावली पुण्यक्षेत्र असलेलं हे एक आध्यात्मिक अनुभव क्षेत्र आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये 10 नवीन पूल, उड्डाण पूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीसमोरच्या रस्त्यांचं बांधकाम या विकास कामांचा समावेश आहे. राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांनी हा अविश्वास ठराव आणला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आजही खडाजंगी झाली. गेल्या 30 वर्षात आणि आपल्या कार्यकाळात राज्यसभेच्या अध्यक्षांच्या विरोधात अशा किती नोटीस आल्या आहेत ते सभा सभागृहासमोर यावं असं धनखड म्हणाले. विरोधी सदस्यांच्या वर्तनावर आणि त्यांनी सभागृहाबाहेर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांना त्यांच्या विरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलंय असं ते म्हणाले. विरोधकांचा ठराव 14 दिवसांनी घेतला जाईल. विरोधक वेळोवेळी घटनात्मक कामकाजाला टाळून अध्यक्षांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सोमवार सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलंय. देशाचं संविधान भारतीय नागरिकांनी तयार केलं असून ते भारताच्या मूल्यांवर आधारित आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशानं राज्यघटना स्वीकारली या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त लोकसभेत आजपासून विशेष चर्चा सुरू झाली. या चर्चेला सुरुवात करताना संरक्षण मंत्री
सदियों की गुलामी के दलदल से बाहर आकर अब एक संप्रभु और लोकतांत्रिक गणराज्य का उदय हो चुका है. हमारा संविधान और उसमें उकेरी गई आकृतियां हमारी सर्वोत्तम विरासत, समृद्ध इतिहास और महान परंपरा की यह वाहक है. इसी परंपरा को हम विकास भी विरासत भी की भावना के साथ तेजी से आगे बढ़ा रहे हैं.
संविधान ही काही एका पक्षाची देणगी नसून काही पक्ष त्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ पाहतायत अशी टीका त्यांनी यावेळी केली. आपलं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संविधानात अभिप्रेत असलेल्या तत्वांनुसार कार्य करताय असं ते म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक घटकानं दिलेलं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. भारतीय संविधान हे भारताच्या प्राचीन वादविवाद आणि संवादाच्या परंपरेतून उभं राहिलंय असं प्रतिपादन काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत संविधानावरील चर्चेच्या भाषणात केलं.
हजारों साल पुरानी हमारी देश की धर्म की एक पुरानी परंपरा रही है. ये परंपरा संवाद चर्चा की रही है. वेदों में उपनिषदों में दिखती है. वाद विवाद और संवाद की हमारी पुरानी संस्कृति है. इसी परंपरा से उभरा हमारा स्वतंत्रता संग्राम. एक अनोखी लड़ाई थी जो अहिंसा और सत्य पर आधारित थी. एक बेहद लोकतांत्रिक लड़ाई थी. चाहे किसी भी जाति के हो, चाहे किसी भी धर्म के हो, चाहे किसी भी भाषा को बोलते हो, सब इस स्वतंत्रता संग्राम में शामिल हुए.
गेल्या वर्षी राज्याच्या 0.5 ट्रिलियननं उद्दिष्ट पार केलंय. आता 2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केला. भारतीय अर्थव्यवस्था पुरुषार्थ आणि कर्तृत्वानं वाढल्याची माहिती देताना ते म्हणाले.
दुनिया की आज की जो बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं हम लोग देखते हैं, इन अर्थव्यवस्थाओं के इतिहास में हम जाएंगे तो कहीं ना कहीं शोषण नजर आता है, उपनिवेशवाद नजर आता है, लेकिन ये जो आर्थिक प्रगति भारत ने की, ये कभी भी उपनिवेशवाद के भरोसे, शोषण के भरोसे नहीं की। हमने कभी आक्रमण करके लूट के अपनी संपत्ति को बड़ा नहीं किया, तो हमारे चिंतन ने हमेशा अपने पुरुषार्थ के भरोसे अपनी संपत्ति को बड़ा किया।
बीकेसी वांद्रे इथे दिनांक 13-15 डिसेंबर दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच, मात्र इथे येणाऱ्या काळात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल। वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेनं भारताच्या संस्कृतीवर आधारित विकास करण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत। हिंदू संस्कृतीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आहे, असं फडणवीस म्हणाले। बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली। बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत। तिथे इस्कॉनच्या प्रमुखांना अटक करण्यात आली, मंदिरं सुरक्षित नाहीत, भारतात सुद्धा मंदिरं सुरक्षित नाहीत, निवडणुकीत हिंदूंनी मतदान केलंय, भाजपला केवळ हिंदूंची मतं निवडणुकीपुरती हवी आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी केला। यासंदर्भात आमच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली होती, मात्र त्यांनी ती दिली नसल्यानं हा विषय पत्रकार परिषदेत मांडल्याचं ते म्हणाले।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
नागपुरात जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये 9 राज्यातून 20 चमू सहभागी झाल्या होत्या। त्यात 120 मुलं आणि त्यांचे 24 मेंटॉर्स होते। त्यांना देण्यात आलेल्या 4 प्रॉब्लेम स्टेटमेंटवर त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता आणि कौशल्यानं समाधान शोधून काढलं। या स्पर्धेतील ज्युरी पॅनलनं केलेल्या मूल्यांकनावर आधारित कौशल्य विकास मंत्रालयानं दिलेल्या 4 समस्या विधानांसाठी विजेते घोषित केले गेले। विजेत्या संघांमध्ये श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालय चेन्नई, व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेंगलोर, एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इंदूर आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे। 36 तास चाललेल्या या स्पर्धेचा निकाल काल रात्री 8 घोषित करण्यात आला। अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिनेश पडोळे।
पूरी कॉम्पिटिशन करीबन 12 जजेस का पैनल था, उन्होंने जज किया और जजमेंट के बाद 12 तारीख शाम को 8 बजे उनको विजेता घोषित किया गया। 4 अलग अलग प्रॉब्लम स्टेटमेंट के लिए विजेता घोषित किए गए, जैसा प्रॉब्लम स्टेटमेंट लॉजिस्टिक एंड ट्रांसपोर्टेशन के लिए टीम टेक्निकल मावड़े विजेता घोषित की गई है। स्मार्ट एजुकेशन के लिए प्रगति AI टीम घोषित की गई है। टॉय एंड गेम्स के लिए स्मार्ट स्मर टीम घोषित की गई है और स्मार्ट एजुकेशन के लिए हेलो वर्ल्ड टीम विजेता घोषित की गई है। तो विजेताओं को 1,00,000 का प्राइज दिया गया था जो मिनिस्टर ऑफ एजुकेशन ने डिसाइड किया।
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 9 पर्वाला आज प्रारंभ होतोय। हनुमान नगरातील क्रीडा चौक इथल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर या कलागुणांचा संगम असलेल्या महोत्सवाचं प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते सायंकाळी उद्घाटन होईल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील। खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत। 23 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 सत्रात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकार देखील या मंचावर आपली कला सादर करतील। जाहिराती, होर्डिंग्स इत्यादी प्रसिद्धी साधनांवर असलेल्या QR कोड स्कॅन करून त्या त्या दिवसाच्या मोफत पासेस प्राप्त करता येतील। याशिवाय ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय क्रीडा चौक इथे सकाळी 8 पासेस संपेपर्यंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11-2 या वेळात पासेस प्राप्त करण्यात येतील। विदर्भात थंडीचा जोर कायम आहे। आज नागपुरात 10.4 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली। सलग 3 दिवस नागपुरातील तापमान 10 दरम्यान जवळपास आहे। गडचिरोली इथं किमान तापमान 10, गोंदिया इथं 10.9, चंद्रपूर इथं 11.4 तर वर्धा इथं 11.6 सेल्सिअस इतकं किमान तापमान होतं। पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम इथं किमान तापमान 12-13 सेल्सिअस या दरम्यान राहिलं। दरम्यान गेल्या 24 तासात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 30.4 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। गदारोळामुळे आजही राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। लोकसभेत राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष चर्चा सुरू आणि महाराष्ट्र राज्याला देशातील $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।